chinimandi.com podcast.
आग विझवताना ओस शेतकरी आगीच्या भक्षस्थानी. राधानगरी तालुक्यातील तुरंबे कासारवाडा मार्गावरील बाळासो बलुगडे यांच्या ऊसाच्या शेताला अचानक आग लागली. मोठ्या कष्टाने वाढवलेले उभं पीक जळताना पाहून शेतकरी बाळासो बलुगडे यांचा जीव तळमळला. त्यामुळे ही आग विझवण्यासाठी त्यांनी धाव घेतली. आग इतकी भडकली होती की तिने शेतकऱ्याचाही बळी घेतला. आग विझवण्यासाठी ऊसाच्या शेतामध्ये गेलेले बाळासो बलुगडे हेच आगीच्या भक्षस्थानी आले. आगीत होर पळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. कावड कष्ट करून वाढवलेलं पीक वाचवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला आपल्या जीवालाच मुकावं लागलं. बाळासो बलुगडे यांच्या मृत्यूने तुरुंबे कासारवाडा परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. एका क्षणात सर्व होत्याचे नव्हते झाल्याने बलुगडे कुटुंबाने मोठा आक्रोश केला.